केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधीं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय जय जय।
सोळा ते पंचवीस या वयोगटाकडून सादर केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्रतीक चिपळूणकर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। युवा स्नेहाच्या या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना परमार्थातील अनेक महत्वाच्या विषयांबद्दलचं सखोल ज्ञान, त्यावर साधकांनी केलेला अभ्यास आणि साधनेतील काही युक्त्या असा ठेवा नेहमीच मिळत असतो। आज आम्ही सर्वजण भक्तियोग या गीतेतील बाराव्या अध्यायातील भक्त लक्षणं या विषयावर चिंतन प्रकट करणार आहोत। हो का तरंगू लहानू परी सिंधू सी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नोहे चिमा ऐसे निभा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पे ऐसे आम्ही म्हणो। अशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या केली आहे। ही भक्तीची व्याख्या ज्यांच्या जीवनाला तंतोतंत बसते अशा भक्तांच्या लक्षणांचा आम्ही अभ्यास करण्याचा आज प्रयत्न करू। या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी कोणत्या मार्गाने भक्त त्यांच्या ठिकाणी एकरूप होतो याविषयी सविस्तर सांगितलं। आधीच्या अध्यायांमध्ये आलेला कर्माविषयीचा उपदेश या पहिल्या 11 श्लोकात त्यांनी संक्षिप्त स्वरूपात मांडला। या अध्यायातील श्लोक क्रमांक 12 श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांती ही अनंतरम हा श्लोक या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे। संपूर्ण अध्याय या श्लोकाभोवती फिरत राहतो। परमसुख प्राप्तीची इच्छा असणाऱ्या आपल्या सर्वांना या श्लोकातून भगवंतांनी ध्येयप्राप्तीचं आश्वासन दिलं आहे। या श्लोकात भगवंतांनी शाश्वत सुखापर्यंत शांतीपर्यंत पोहोचण्याची क्रमानुसार आपल्याला एक प्रक्रिया सांगितली. या श्लोकाबद्दलचं बहुमोल मार्गदर्शन सद्भक्त सुनील काकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला केलं. विनोवा म्हणतात तसं श्रेयोही ज्ञान अभ्यासात हा श्लोक खरंच एक गुरुकिल्लीचा श्लोक आहे. साधकाच्या दैनंदिन जीवनात या श्लोकाचा त्याच्या अर्थाचा समावेश व्हावा असं स्वामीजी आपल्याला वारंवार सांगतात. इथं या श्लोकात ज्या ज्ञानाविषयी सांगितलंय ते म्हणजे आत्मविषयक ज्ञान. आत्मविषयक ज्ञानावरचं श्रवण आपल्याला स्वामीजींच्या कृपेने नित्यनेमानी घडत असतं. या श्रवणाच्या पुढे जाऊन आपण ध्यानाची साधना करतो. ध्यानकाळातली शांती आणि व्यवहारातली अनुभवाला येणारी परमशांती यांना जोडणारा दुवा किंवा पूल म्हणजेच कर्मफलत्याग. या श्लोकाचा अभ्यास करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तोत्तम अशा पुरुषांची लक्षणं सांगण्यास सुरुवात केली. या आधीच्या अध्यायात सांगितल्या गेलेल्या उपासना त्यांचा वरील श्लोकात सांगितलेला क्रम आणि त्याचं फलित म्हणून दिसणारी भक्त लक्षणं याचा कलेक्टिव्ह अभ्यास करता येईल का असा एक विचार आमच्या सर्वांकडून पुढे आला. या लक्षणांकडे फक्त लक्षण किंवा एखादी वर्णन म्हणून न पाहता उद्दिष्टे म्हणून जर पाहिलं तर साधना अधिक जोमानी करण्यास चालना मिळेल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटला. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जो नेहमी शाश्वत शांती अनुभवतो अशा भक्ताच्या लक्षणांचा अभ्यास प्रकट करण्याचा आम्ही आज प्रयत्न करू. या भक्त लक्षणांचा अभ्यास करायचा म्हणजे थोडं अवघड वाटतं, पण ही भक्त लक्षणं आपल्याला ज्यांच्या चरित्राकडे बघून जवळची वाटतात ते म्हणजे आपले परमपूज्य स्वामीजी. सद्गुरु प्राप्तीसाठी तळमळीने केलेलं गुरुचरित्र पारायण असो किंवा मोठ्या स्वामीजींबरोबर त्यांनी केलेल्या आनंदयात्रा असो अनन्य भक्ताचं दर्शन आपल्याला वारंवार घडत राहतं. आपल्या केंद्रातील पालख्यांचा कार्यक्रम म्हणजे तर परमपूज्य स्वामीजींचं पांडुरंगावरचं असीम प्रेम अनुभवण्याची सुवर्ण संधी. मनात भरली पंढरी जाऊन यावे माहेरी अशी भजनं इतक्या एकरूपतेने स्वामीजी आपल्याला सांगतात की आपणही त्या भावात रंगून जातो. त्या पवित्र शुद्ध वातावरणात हे स्वामीजी आपणा सर्वांना सामावून घेतात. भक्तिरसाचं दालन आपल्या सर्वांसाठी त्यांच्या लाडक्या विश्वासाठी ते उघडतात. अशा समारंभातून स्वामीजींचा कृपाळू स्वभावाचा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो. अशीच काही भक्त लक्षणं कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत. सद्भक्त अनिकेत कळसकर, सद्भक्त सायली खेडकर, सद्भक्त चिन्मय जोशी हे अनुक्रमे मैत्र, निरंकार आणि दृढ निश्चय या भक्त लक्षणांवरचं त्यांचं चिंतन असं प्रगट करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजच्या या कार्यक्रमात बोलण्यासाठी मला मैत्र हे भक्त लक्षण देण्यात आलं. या भक्त लक्षणाचा अर्थ माहीत नसल्यामुळे मैत्र म्हणजेच मैत्री असे मला वाटले. आपल्या मित्राशी आपलं जे बॉन्डिंग असतं आपण त्याला मैत्री म्हणतो. यात सुद्धा आपले काही हायबायपुरते मित्र असतात तर काही अभ्यासापुरते मित्र असतात. आपण बोलत जरी प्रत्येकाबरोबर असलो तरी आपला एखादा चांगला मित्र असतो जो लहानपणीपासून शाळेपासून आपला मित्र असतो. तो आपला मित्र असतो कारण आपण त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी काही ना काही केलेले असते. म्हणूनच आपल्या मनात त्याच्याविषयी चांगले भाव आपुलकी असते. परंतु ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या भक्त लक्षणाचा अर्थ अगदी जरी असा नसला तरी बऱ्यापैकी असाच आहे असे आपण म्हणूया. आपल्या मित्राशी नाही तर प्रत्येकाशी सहृदयतेने वागणे, आपल्यामध्ये एकच परमात्मा आहे असा विचार करणे आणि त्यानुसार त्याच्याशी वागणे म्हणजे मैत्र. मैत्र हे भक्त लक्षण नसणे म्हणजे एखादा माणूस जजमेंटल आहे असे आपण म्हणूया. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल मागच्या वर्षी बदलले. त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे एवढ्या डिग्रीज असतील असे मला अजिबात वाटले ना. परंतु नंतर कळाले त्यांचे इन्क्रीमेंट शिपायापासून प्रिन्सिपलपर्यंत झालेले आहे. यावरूनच आपण कोणाच्याही बाह्य रूपावर न जाता त्याच्यातील परमात्म्याकडे, त्याच्यातील गुणांकडे बघितले पाहिजे हे मला समजते. आपल्या सगळ्यांनाच एकनाथांची गोष्ट माहीत आहे. रस्त्यावरून जाताना तो माणूस त्यांच्यावरती थुंकला तरी त्याला काही न बोलता प्रत्येक वेळी त्यांनी स्नान केले. यावरूनच आपल्याला एकनाथांमध्ये असलेले मैत्र हे भक्त लक्षण दिसून येते. कोणाविषयी वाईट भाव, पूर्वग्रह मनात न ठेवणे आणि त्यानुसार त्या माणसाशी व्यवहार करणे म्हणजे मैत्र. आजच्या व्यावहारिक जगात असे वागणे नक्कीच अवघड आहे. परंतु शक्य नाही असेही नाही। याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी। मी पाहिलेले स्वामीजी म्हणजे नमस्काराच्या रांगेत उभे असताना पाहिलेले स्वामीजी। नमस्कार करताना बरेच जण आपल्या अचीव्हमेंट्स, आपले प्रॉब्लेम्स स्वामीजींना सांगत असतात। म्हणजेच वयाची साठी ओलांडलेल्या आजी आणि माझ्याच वयाचा मुलगा दोघेही जण स्वामीजींसाठी सारखेच असतात। प्रत्येकाशी ते तितक्या सहजतेने आणि आपुलकीने बोलतात। आणि कांचे सुख देखोनी जो सुखी होय धन्य लोकी तोची संत, आणि कांचे दुःख देखोनी डोळा येई कळवळा तोची संत। आपल्या या अभंगातून स्वामी स्वरूपानंद मैत्र या गुणाचा अजून एक पैलू सांगतात। जो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो आणि समोरच्याचे दुःख पाहून जो दुःखी होतो तोच खरा संत। साधारण विचार केला असता आपल्याला समजते की आपण समोरच्याच्या आनंदात तितकेसे आनंदी होत नाही। मित्राला एखादा जरी टक्का जास्त पडला तरी आपल्याला तितकासा आनंद होत नाही। मग भले मला कितीही चांगले मार्क असे ना, मग हे अचीव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 12व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ध्यानाने सिद्धी प्राप्त झालेला पुरुष आपला कोणताही स्वार्थ मनात न ठेवता ममत्वरहितपणे एखाद्याशी व्यवहार करू शकतो। हे जसे मला समजले तसेच मला भूगाव युवा साधना शिबिरात केलेल्या संकल्पाची आठवणही झाली आणि दररोज 20 ते 25 मिनिटे का होईना ध्यानाला बसायचा मी प्रयत्न करू लागलो। स्वामीजींच्या कृपेने माझी ही यात अजून प्रगती व्हावी हीच अपेक्षा। यानंतर निरहंकार या भक्त लक्षणावर सद्भक्त सायली खेडकर आपले चिंतन प्रकट करते। श्रीराम।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मैत्रानंतर निरहंकार हे भक्त लक्षण अभ्यासासाठी घेतले आहे। निरहंकार म्हणजे आपल्या देह मन बुद्धीचा विशेष अहंकार न बाळगणे। म्हणजे नक्की काय करायचे हे कळण्यासाठी परमपूजनीय स्वामीजींचे गीता दर्शन या ग्रंथाचे वाचन केले व त्यावर थोडे चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहे। मला माझ्या बुद्धीला पटत नाही, माझी बुद्धी अभिमान हा भाव जाण्यासाठी तुझी बुद्धी मला अर्पण कर असे भगवंत सांगतात। आपल्या सकट सर्वांच्या ठिकाणी असणारी बुद्धी जाणीव शक्ती परमात्म्यापासून आलेली आहे हे जाणून देह मन बुद्धी परमात्म्याला अर्पण करायची असे 12व्या अध्यायात सांगितले आहे। देह मन बुद्धीचा अहंकार बाळगायचा नाही म्हणजे काय हे स्वामीजींकडे बघून आपल्याला कळते। गुरुपौर्णिमेच्या काळात आपण सद्गुरु स्तवन करतो, ऐकतो, आपल्याबरोबर स्वामीजीही ते ऐकत असतात, आपण सर्वजण त्यांना नमस्कार करतो। या सगळ्या प्रसंगी स्वामीजींचा भाव कसा असतो? तर ही स्तवने माझ्या सद्गुरूंची होत आहेत आणि हा नमस्कार मी माझ्या सद्गुरूंना अर्पण करतो। हेच जर का कोणी आपली स्तुती केली तर आपण लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतो, किंवा कोणी आपल्याला लागेल असे बोलले तर दुखावतो। अशा वेळी आपण सावध राहू शकत नाही। एकदा असे वाचनात आले की आपण किती स्वतःमध्ये गुंतलेलो असतो, सारखे मी माझे असा उल्लेख करत असतो। एखादा दिवस एकही वाक्यात मी माझे असा उल्लेख न करता बोलायचे। असा प्रयत्न केला तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष दिले जाऊ लागले आणि असे जाणवले की आपण जितके वेळा बोलत होतो तितके वेळा सारखाच स्वतःचा उल्लेख होत होता। कधी कधी असेही झाले की हा उल्लेख करायचा नाही म्हणून काही वेळा ते वाक्य बोलायचे टाळले, पण प्रत्येक वेळेसच तसे शक्य झाले नाही। म्हणून मग असा अभ्यास सुरू केला की जेव्हा आपण मी हा शब्द उच्चारतो तेव्हा काय भावाने उच्चारतो हे बघायचे। तेव्हापासून मीला एक स्पेशल भाव देण्यापेक्षा थोडं जनरलाइज करायचा असा अभ्यास सुरू केला। आपल्या दैनंदिन जीवनात पाहिले तर अहंकार कुठल्याही गोष्टीचा येऊ शकतो। फक्त स्वतःबद्दलच नाही तर आपल्याशी संबंधित वस्तू, सहवासात येणाऱ्या व्यक्तींचाही अभिमान वाटू शकतो। ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांबद्दल मनात येणारे विचार, नकळत होणारी कंपॅरिझन हा त्याचाच एक भाग। जर का कामाच्या ठिकाणी सिनियॉरिटी आली आणि नवीन आलेल्या एखाद्या व्यक्तीला कामाची माहिती करून द्यायची असेल तर मी हे करायचंय असा भाव न येता सहजपणे ते व्हायला पाहिजे। आणि माझ्याकडून ते सहज झाले. त्या क्षणी मला अहंकारतेने स्पर्शही नाही केला असे वाटणे पण अहंकाराचाच प्रकार आहे. यातूनच आपण कामाचे वर्गीकरण करतो. एखादे काम लहान एखादे मोठे हे आपणच ठरवतो. कधी आपल्या नेहमीच्या कामापेक्षा वेगळे काम करायची वेळ आली तर मी हे करायचे किंवा हे काम माझे नाही असे विचार आपल्या मनात येतात. स्वामी माधवनाथांकडे येणाऱ्या साधकांच्या चपला रांगेत लावण्याची काम स्वामी मकरंदनाथ अतिशय सेवाभावाने करत असत हे आपल्याला माहीत आहे. कधी कधी आपल्याला पूर्ण माहीत नसलेल्या गोष्टींचाही अहंकार येऊ शकतो. मनात काहीतरी ठरवायचे आणि तसे नाही झाले की खिन्न व्हायचे. अशा वेळेस सद्गुरु जे सांगतात तसेच वागायचे. ते जे काही सांगतात त्याच्याबद्दल थोडीही शंका न बाळगता पूर्ण शरणागत भावाने ते स्वीकारायचे व त्यातून चांगलेच होणार असा भाव ठेवायचा. हे थिअरिटिकली नुसतं बोलायला किंवा ऐकायला सोपे वाटते पण प्रॅक्टिकली आपल्या जीवनात जेव्हा असे परीक्षेचे प्रसंग येतात आणि आपण आपल्या मनाच्या खेळांमध्ये सापडतो तेव्हा बुद्धी स्थिर राहत नाही. केलेले निश्चय कमी पडतात. कधी कधी सद्गुरूंवरची श्रद्धा निष्ठा दळमळीत होण्याची शक्यता असते. अशा वेळेस सद्गुरूच योग्य ते मार्गदर्शन करून आपली गाडी रुळावर आणतात. हे चिंतन करत असताना असे लक्षात आले की निरहंकारतेचा अभ्यास हा कायमस्वरूपी करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक क्षणी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. सद्गुरु मुखातून नित्य श्रवण आणि नेमाने साधना करून हा सावधपणा टिकवण्याचा निश्चय आपण करायचा. निरहंकारतेला पूरक अशा दृढनिश्चयाचाही आपण अभ्यास केला पाहिजे. दृढनिश्चय म्हणजे काय यावर ते चिंतन चिन्मय सादर करेल. त्याआधी वर सांगितल्याप्रमाणे निरहंकारतेचा अभ्यास आपल्याकडून नित्य होवो ही सद्गुरुचरणी प्रार्थना.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धि यो मद्भक्त समे प्रिय. बाराव्या अध्यायातील 14व्या श्लोकात दृढ निश्चय हे भक्त लक्षण आले आहे. व्यक्तोपासक श्रेष्ठ की अव्यक्तोपासक श्रेष्ठ यावर भगवंतांनी दिलेले उत्तर म्हणजे व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक हे दोघेही मलाच येऊन मिळतात परंतु अव्यक्तोपासनेमध्ये अधिक कष्ट आहेत अधिक क्लेश आहेत असे भगवंतांनी उत्तर दिले. पुढे भगवंतांनी त्यांच्या ठिकाणी मन ठेवण्यास सांगितले व त्यापुढे भक्तलक्षणे सांगितली. श्लोक 13-19 यामध्ये भक्तलक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी आपण दृढ निश्चय हे भक्तलक्षण पाहणार आहोत. भक्त दृढ निश्चय असतो त्याचा निश्चय पक्का असतो. निश्चय कशा संदर्भात करावा याबाबत समर्थ म्हणतात की बरा निश्चय शाश्वत असा करावा. मी कोण आहे तर मी शाश्वत आत्मा आहे याचा निश्चय करावा. परमार्थाचा मार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे. साध्या व्यावहारिक गोष्टींचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास आपल्याला काही संकल्प व निश्चय आवश्यक असतात. उदाहरणार्थ उत्तम मार्क्स मिळवणे उत्तम नोकरी चांगला ब्लॉक मिळवणे इत्यादी. परमार्थाच्या अंतरंग प्रवासात तर हा दृढ निश्चय हवाच हवा. म्हणूनच भगवंतांनी दृढ निश्चय हा गुण भक्त लक्षणांमध्ये सांगितला. भगवंतांनी सांगितलेला दृढ निश्चय भक्त आपण परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या रूपाने पाहिला आहे. त्यांच्या लहानपणी एका कीर्तनकारांनी त्यांना सांगितले की तुम्ही चहा पिणे बंद करून व्यायामास सुरुवात करा. त्यावेळेपासून स्वामीजींचा व्यायामाचा नेम कधी चुकला नाही. त्याचप्रमाणे आपण दीपे दीपू लाविला हा परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा चरित्र ग्रंथ वाचल्यास पदोपदी आपल्याला दृढ निश्चय भक्ताचे दर्शन होते. या सर्व गोष्टी मोठ्या भक्तांच्या झाल्या ज्यांच्या ठिकाणी भक्तलक्षणे पूर्णपणे मुरलेली आहेत. ज्यांचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज निश्चया साचपण जयाचेने असे करतात. जर ही लक्षणे भक्तांची असली प्राप्त पुरुषांची असली तरीही आपल्याला अभ्यसनीय आहेत. आपण या लक्षणांचा साधनेच्या अंगाने विचार करू. आपण असे पाहू की आपल्याला कशा कशाचा निश्चय करायचा आहे आपला निश्चय पक्का कसा होईल
त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील, आपल्या साधनेच्या आड काय येते। निश्चय हा संकल्प व कृती यांच्यामधील दुवा असतो। संकल्प केल्यानंतर त्याचे निश्चयामध्ये रूपांतर व्हावे व त्यानुसार आचरण असावे। आपण असा संकल्प करू शकतो की आपली केंद्रातील उपस्थिती ही नियमितपणे असावी। केंद्रातली आपली उपस्थिती नियमितपणे असल्यास आपल्याला सद्गुरुमुखातून मिळणारे श्रवण होईल। सद्गुरुमुखातून श्रवण होणे ही महद्भाग्याने मिळणारी गोष्ट आहे। जर नियमितपणे श्रवण घडले तर त्यापासून आपल्याला साधना करण्यासाठी प्रेरणा मिळेल। त्यामुळे साधना व सद्गुरुमुखातून मिळणारे श्रवण यांद्वारे आपला निश्चय पक्का होत जाईल। आपले प्राधान्य हे निश्चयाला असावे। निश्चयाच्या आड येणाऱ्या गोष्टी आपण टाळाव्यात किंवा गौणत्वाने घ्याव्यात। काही वेळी निश्चयाची पूर्ती होत असताना काही विकल्प आड येण्याची शक्यता असते, त्यावेळी आपण बलपूर्वक प्रयत्न करावेत व विकल्प बाजूला सारावेत। समर्थ म्हणतात की बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक। आपल्या साधनेला बाधक असणाऱ्या वातावरणात असणे हे आपण टाळावे। परमपूजन स्वामी मकरंदनाथ एका लेखामध्ये म्हणतात की परमार्थ करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होय। परमार्थी व्यक्तीला साधनेच्या आड अशा बऱ्याच गोष्टी येतात, त्यांपैकी काही गोष्टी टाळता येऊ शकतात व काही टाळता येत नाहीत। जसे सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत फिरायला जाणे टाळून आपण त्याच वेळेत केंद्रात येऊ शकतो, तसेच काही गोष्टी आपण टाळू शकत नाही। उदाहरणार्थ प्रवचनाची वेळ व ट्युशन क्लासची वेळ एकत्र आल्यास आपण क्लासला जातो। अशा वेळी आपण स्वरूपाचे स्मरण करून कर्तव्यात्मक बुद्धीने कर्म करू शकतो। ज्या गोष्टी आपण टाळू शकतो त्या गोष्टी आपण धैर्याने टाळाव्यात। या ठिकाणी आपल्याला दृढ निश्चयाची आवश्यकता असते। निश्चयपूर्तीसाठी आपल्याला सतत अनुकूल परिस्थिती असेलच असे नाही। जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असेल त्यावेळी निश्चयाच्या पूर्तीसंबंधी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते। अशा वेळी आपण सद्गुरु स्मरण करावे। निश्चय पूर्णत्वास येण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सद्गुरु कृपा होय व त्यापाठोपाठ आपले प्रयत्न असावेत। निश्चयपूर्ती होत असताना शांती, समाधान व आनंदाची प्राप्ती होत असावी। सुख, शांती व समाधानाची प्राप्ती ही आपण केलेली कर्मे ईश्वर अर्पण बुद्धीने असणे व कर्मे ईश्वराला अर्पण करणे यांद्वारे होऊ शकते। मध्यवर्ती संकल्पांच्या रूपाने संकल्प स्वामीजींनी आपल्या समोर ठेवले आहेत। आवश्यकता आहे ती या संकल्पांना कृतीमध्ये उतरवण्याची। पल्ला लांबचा आहे पण स्वामीजी सोबत आहेत। चढण दमछाक करणारी आहे पण स्वामीजींनी बोट धरलेले आहे। जरूर आहे ती आपल्या प्रयत्नांची। त्यासाठी लागणारी सावधानता, चिकाटी, धैर्य हे स्वामीजींकडेच मागूया। सरतेशेवटी स्वामीजी एकच मागणे आहे, उपजला भावो, तुमच्या कृपे सिद्धी जावो। हरिओम।
मैत्र, निरंकार, दृढ निश्चय या भक्त ही भक्त लक्षणं या सर्व साधकांनी खूप सखोलपणे उलगडून दाखवली। त्यावरचा त्यांचा अभ्यास अगदी नेमक्या शब्दात त्यांनी आपल्या समोर मांडला। सर्वच संतांच्या ठिकाणी ईश्वराबद्दल आंतरिक ओढ, ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ अशी दिसून येते। त्या तळमळीतून हे संत अर्थभावानी ईश्वराला प्रार्थना करतात, त्याला भजतात। पण ते मागणं स्वतःसाठी नसतं, ऐहिक सुखासाठी नसतं, जगताचं कल्याण एवढा एकच भाव त्याच्यात असतो। असंच एक समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांकडे मागितलेलं मागणं आपण सद्भक्त राधिका जोशी हिच्या गोड आवाजात आता ऐकूयात।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। कल्याण मागणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ, तू जगजीवन तू मन मोहन, तू जगजीवन तू मन मोहन, कोण आहे तुझ वीण रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ। आम्ही हरी जन तू जन पावन आम्ही हरी जन तू जन पावन बोलती वेद पुराणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ देवयाले भक्त मिळाले देवयाले भक्त मिळाले आनंद तुझे निगुणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ भक्त सुखी देव राव सुखी हो भक्त सुखी देव राव सुखी हो दास म्हणे मज देणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ कल्याण मागणे रामा तुझ
सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर या महात्म्यांचं ईश्वरावरचं प्रेम हे त्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी एकवटत. सद्गुरूंना अभिप्रेत असणारं जीवन हेच त्यांचं ध्येय होतं. स्वामीजींच्या चरित्रावरून हे आपल्याला स्पष्ट दिसतं. स्वामी माधवनाथांकडून मिळालेला बोध टिकवण्यासाठी स्वामी मकरंदनाथांनी केलेले पौरुष प्रयत्न हा आपल्या सर्वांसाठीच अभ्यास करण्याचा विषय आहे. मूळ सांप्रदायिक साधना केंद्रस्थानी ठेवून स्वामी मकरंदनाथांनी विविध साधना हाताळल्या. स्वतःच्या प्रकृतीचं परीक्षण सतत त्यांच्याकडून घडलं. स्वतःमध्ये उपजत असलेले सुप्त गुण जर भगवत प्राप्तीसाठी उपयोगात आणले तरच ते सद्गुण ठरतात अशीच त्यांची धारणा होती. संघाच्या शिस्तीतून विकसित झालेले नेतृत्व कौशल्य समर्पण यांसारखे गुण त्यांनी स्वामी माधवनाथांच्या कार्यात उत्तम प्रकारे उपयोगात आणले. व्यवहारकाळी बोध टिकवण्यासाठी हे अनन्य भक्त कसे प्रयत्न करतात याविषयीचा अभ्यास आपण आता पुढील भक्त लक्षणांमधनं पाहू. सद्भक्त नमिता पुंडले, सद्भक्त प्रणव करवंदे आणि सद्भक्त गायत्री कुलकर्णी अनुक्रमे दक्ष अनपेक्ष आणि मौनी या भक्त लक्षणांवर त्यांचं चिंतन प्रकट करतील.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मी दक्ष या भक्त लक्षणावर बोलणार आहे. दक्ष या शब्दावर मी विचार करू लागले की आपण दक्षतेचा अनुभव केव्हापासून घ्यायला लागलो. लहानपणी ड्रिलच्या तासाला कवायतीसाठी गेलो असताना दक्ष आणि आर्म अशा सूचना आमच्या बाईंनी दिल्या. दक्ष म्हटले की सावध आणि तत्पर होऊन कवायतीला सुरुवात करायची. काही दिवसापूर्वी पेपर उघडला आणि मोठ्या अक्षरात हेडलाईन होती दक्षतेचा इशारा, वादळ येणार आहे त्याचा सामना करण्यासाठी किनारपट्टीवरील लोकांनी दक्ष राहा. अशा या उदाहरणातून दक्ष हा शब्द लहानपणापासून आपल्या परिचयाचा आहे. परंतु स्वामीजी सांगतात दक्ष म्हणजे जो सदा सर्व काळ सावध असतो. साधकाने आपल्या रोजच्या जीवनात अतिशय दक्षतेने पाहिले पाहिजे. जसे अन्न पाण्या वाचून आपण जगू शकणार नाही तसे साधकाला आपण साधनेशिवाय जगू शकणार नाही असे मनोमन वाटले पाहिजे. साधकाच्या रोजच्या जीवनात त्याला मोहजाळात फसवणारे षड्रिपू म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मध मत्सर हे होत. साधनेतील अडथळा आणणाऱ्या या गोष्टींपासून सावधपणे दूर राहिले पाहिजे. 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. भक्त कसा असतो? अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गत व्यथा स
सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रियः। आजकाल पैशाच्या मागे आपण सगळे पळत आहोत। कितीही पैसा मिळाला तरी आपली हाव पुरीच होत नाही। दिवसाचे 18-18 तास केवळ अर्थार्जनासाठी खर्च करतो, पण परमेश्वराच्या स्मरणासाठी आपल्याजवळ एक घटकेचाही अवसर नसतो। आपण सर्वांनी दिवसातील काही वेळ परमेश्वर चिंतनासाठी राखून ठेवण्याची दक्षता घेतली पाहिजे। यावरून मला एक गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील एक गोष्ट आठवते। एक तरुण मुलगा महाराजांच्या दर्शनासाठी आला होता। महाराजांनी त्याला त्याचे कुशल विचारले, तेव्हा तो म्हणाला, मला नोकरी लागली, आयुष्याचा काय नेम म्हणून मी भीमा उतरवला आहे। महाराज म्हणाले, परमेश्वर प्राप्तीसाठी साधना काय करतोस? तेव्हा तो म्हणाला, छे त्याची आता काही गरजच नाही। त्या तरुणाने दक्षतेने आपल्या परिवाराच्या चरितार्थाची तरतूद केली, पण परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करण्याची त्याला गरजच भासली नाही। आपले जे महिन्याचे संकल्प आहेत ते म्हणजे प्रेमभाव, स्मरण, साक्षित्व, अंतर्मुखता, शरणागती, त्या सर्वांचे मनन, चिंतन, आचरण आपण अतिशय दक्षतेने लक्ष देऊन करणे आवश्यक आहे। जास्तीत जास्त सोहमध्यान साधना करून आपण सर्व वाईट गोष्टींपासून दक्ष राहू शकतो व त्यामुळे होणाऱ्या प्रभावांपासून वाचून मनाची शांती टिकवू शकतो। शाळेत जसे घंटा होण्याआधी उपस्थित राहावे लागते, तसे केंद्रातही वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी। वेळेच्या बाबतीत मोठे स्वामीजी अत्यंत दक्ष असत। त्यांचा सारा दिनक्रम वेळेवर चाले, साधकानेही त्या पाळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असेल। झोपणे, उठणे, जेवण खाण, प्रवचन, ध्यान केंद्र इत्यादी गोष्टी ठरलेल्या वेळेवर व्हाव्यात असा त्यांचा कटाक्ष असेल। आपले आयुष्य ही फार मोठी कालमर्यादा नाही, त्यामुळे एकही क्षण वाया जाऊ नये। आपल्या वाटेला आलेली कर्तव्य कर्म योग्य प्रकारे करून उरलेला वेळ भगवंता प्रित्यर्थ द्यावा। सकाळी उठल्याबरोबर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र यांनी दिवसाची सुरुवात करणाऱ्यांवर स्वामीची पडखट टीका करीत, त्यामुळे मन व्यग्र होते। त्यामुळे साधकाने दक्षतेने त्यापासून दूर राहिले पाहिजे। आपली नित्यनैमित्तिक उपासना न चुकता झालीच पाहिजे याबद्दल स्वामीजींचा कटाक्ष असते। ज्या माध्यमातून आपली ही साधना करायची, आपल्याला ही साधना करायची, त्या देहाचाही आपण निकुतीने सांभाळ करणे आवश्यक आहे। योग्य आहार विहार, व्यायाम, काम आणि विश्रांती यांचा समतोल सांभाळला पाहिजे। याच विचारांनी प्रेरित होऊन स्वामी मकरंदनाथांनी दक्ष राहून बँकेची नोकरी स्वीकारली। टेल्को, कूपर, सँडविक या कंपन्यांमध्ये त्यांची निवड झाली होती। कंपनीमध्ये भरपूर पगार असे, परंतु दिवसाचे 11-12 तास खर्च होणार आणि तेथील अतिरिक्त कामामुळे आणि चढाओढीच्या वातावरणामुळे मनाला व्यग्रता येणार। हे सर्व तोटे लक्षात घेऊन स्वामीजींनी परमार्थासाठी कंपनीतील नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। स्वामींना प्रपंचाने व्यापून गेलेल्या जीवनात परमार्थ करायचा नव्हता, तर परमार्थाने व्यापून गेलेल्या जीवनात प्रपंच वसवायचा होता। या बँकेच्या नोकरीमुळे रोजचे ध्यान, सकाळ संध्याकाळ दुकानातील स्वामीजींचे दर्शन आणि रात्रीचे प्रवचन हा दिनक्रम सांभाळता येऊ लागला। लोकलमध्ये प्रवासात देखील ते वाचन, मनन, चिंतन यामध्ये मग्न असत। एकाच वेळी अनेक भूमिका करताना व्यवहारात कसे दक्ष राहायचे याचे मोठ्या स्वामींनी आपल्या आचरणातून दाखवून दिले। दुकान चालवत असताना पहिल्यापासून मी या दुकानाचा नोकर असून भगवंत याचा मालक आहे या भावनेने त्यांनी दुकान चालविले। पुढे पुढे तर त्यांनी दुकानात मदतीला नोकर ठेवणे देखील बंद करून दुकानाची झाडझूड ते स्वतः करत असत। मोठे स्वामीजी आणि स्वामीजींचा आदर्श समोर असल्याने माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रलोभनांना मी कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करते। परमपूज्य स्वामीजींच्या आमच्या सर्वांवर अशीच कृपा असावी ही त्यांच्यासाठी चालते। आता प्रणव करवंदे अनपेक्षा या भक्तलक्षणावर चिंतन करेल।
श्रीराम। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या कार्यक्रमात मला 12 अध्यायामधील 16 श्लोकात आलेले अनपेक्षा हे लक्षण आलेले आहे। अनपेक्षा हा शब्दच अपरिचित, स्वभावाला न जुळणारा, अनुभवाची तर गोष्टच दूर, 180 degrees असणारा असा हा विषय, त्यामुळे थेअरी कळायला देखील अवघड। बोलायला हा विषय दिला आणि असं वाटलं की माझ्या विचाराची दिशा तरी या दृष्टीने वळावी यासाठी तर हे घडत नसेल, त्यामुळे अनपेक्षावर बोलण्याचं धाडस सुरुवातीलाच स्वामीजींची क्षमा मागून करतो। याचा अभ्यास करताना एकच दिलासा देणारी गोष्ट माझ्याकडे होती, ती म्हणजे स्वामीजी। त्यांचं जीवन हे दूर अप्राप्य अशा ध्येयासारखं आपल्या सर्वांच्या समोर आहे। जसं अब्दुल कलाम म्हणतात, ड्रीम्स आर दोज विच नेव्हर लेट यू स्लीप। आता हे ड्रीम काय असावं ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे। आत्ता आपण ज्या वयात आहोत त्या स्टेजला आपलं करिअर, आपली महत्वाकांक्षा हे आपलं ध्येय आहे। सगळे प्रयत्न, सगळी धडपड त्याच्यासाठी। आता या सगळ्या विचारांमध्ये अनपेक्षा कसं राहायचं, ते मनात कसं ठसवायचं। स्वामीजींच्या जीवनावरून असं दिसतं की फिजिकली सगळी कर्म करत असताना मनाने अलिप्त राहता येतं, पण असं अनपेक्षा राहण्यासाठी हे महात्मे काय करतात, त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा असतो। तर असं लक्षात येतं की भगवत प्राप्ती हीच एक जबरदस्त इच्छा त्यांच्या मनात असते। सहजच आयुष्यातल्या इतर सगळ्या गोष्टींना, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना दुय्यम स्थान दिलं जातं। हळूहळू भगवत प्राप्ती हीच एकमेव ध्येय त्यांच्या आयुष्यात राहतं। पराकोटीची अनन्यता प्राप्त झाल्यामुळे भगवंत देखील त्यांची भगवत प्राप्तीची इच्छा पूर्ण करतो, आणि मग स्वाभाविकच हे महापुरुष अनपेक्षा या स्थितीला प्राप्त होतात। पण आपण पाहतो की हे अगदी क्वचितच घडत असल्यामुळे जगात या महापुरुषांचं जीवन सर्वश्रेष्ठ ठरतं। सूरदासांच्या जीवनाचं ध्येय काय होतं, तर ते लोभसरुपड त्यांना बघायचं होतं। एकदा ते बघितल्यानंतर त्या दृष्टीचं महत्वच त्यांना राहिलं नाही। देहाच्या सुखाबद्दल अनपेक्षा, आपल्याला किती काय काय बघायचं असतं। एक अल्ट्रामरीन फ्लायकॅचर नावाचा मायग्रेटरी पक्षी सिंहगड व्हॅलीमध्ये दिसावा म्हणून किती धडपड। रात्री लवकर झोपणं, पहाटे लवकर उठून जाणं, थंडीत तासनतास बसणं, जेवणाची शुद्ध नाही, एवढी धडपड करून त्यांनी त्याच्या मर्जीने 4 सेकंद दर्शन दिलं, केवढा आनंद। यावरून कल्पना येते की या महात्म्यांचा आनंद भगवत प्राप्तीनंतर किती उच्च असेल। या भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करणारा हा काही विरळाच असतो। तर कसा असतो हा? रामकृष्ण एक गोष्ट सांगत की एक पक्षी होडीच्या शिडावर बसतो आणि त्याच्या तंद्रीत ती होडी सुटते व समुद्रात उतरते। जेव्हा त्या पक्ष्याच्या लक्षात येतं तेव्हा घाबरून किनारा शोधत तो पक्षी एकदा उत्तरेकडे, एकदा दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अशा सगळ्या दिशांना फिरून झाल्यावर थकून भागून होडीवर येऊन बसतो। आणि थोड्या वेळाने जेव्हा होडी किनाऱ्याला लागते तेव्हा तो देखील किनाऱ्याला लागतो। हा पक्षी म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस असतो, जो सगळीकडे सुखाच्या शोधात फिरतो आणि शेवटी सद्गुरूंच्या चरणी विसावतो। याच पद्धतीची एक गोष्ट उपनिषदांमध्ये पक्ष्याची चाललेली आहे। त्यातला एक म्हणजे शिडावर बसलेला, अनेक दिशांना भरकटलेला, त्यासारखाच अनेक फांद्यांवर फिरणारा म्हणजे जीवभावावर असणारा। तर दुसरा एकाच फांदीवर शांत बसलेला व या भटकणाऱ्या पक्ष्याचं निरीक्षण करणारा, अर्थात आत्मभावावर असणारा सतोज्ञानी। या ज्ञानीपुरुषाचं वर्णन करणारा श्लोक दुसऱ्या अध्यायात आलेला आहे। व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा यनंतश्च बुद्धयो अव्यवसायिनाम। यावर विवरण करताना ज्ञानी महापुरुषाच्या बुद्धीचे लक्षण व 12व्या अध्यायातील हा भक्त एकच वाटतात। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ईश्वरा वाचून काही आणिक लाणीचं नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। म्हणजेच भगवंता खेरीज ज्याच्या बुद्धीचा दुसरा निश्चयच होत नाही असा, किंबहुना भगवत प्राप्ती खेरीज ज्याला दुसरी इच्छाच नाही म्हणजे अनपेक्षा। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो टिकवण्याकरता काही एक गोष्टींची आवश्यकता असतेच, उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा। ज्ञानीपुरुष या गोष्टींची पूर्तता करतातच, पण त्यांच्या आयुष्यात त्याला दुय्यम स्थान असते। अशा भक्ताचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत, तुका म्हणे जीवभाव देवापायी, ठेवून काही न मागती। तर यासाठी आपण काय करू शकतो? नित्य श्रवणामुळे आपली मानसिकता आपण घडवू शकतो। आपलं भाग्य असं आहे की स्वामीजी आपल्याकरिता नित्य उपलब्ध आहेत। अनेक विविध प्रवचने, सत्संग, साधकांच्या भेटीगाठी, आनंद यात्रा यांसारख्या कार्यक्रमातून आपल्याला या स्थितीपर्यंत पोहोचण्याकरता मदत करत आहेत। आपल्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या कृपेने या स्थितीपर्यंत पोहोचण्याची शिकस्त करूयात। आत्ताचे आपले वय हे ऐहिक व पारमार्थिक उन्नती करता आपल्याला खुणावणारे आहे। उपनिषदांमध्ये नचिकेत्याच्या उदाहरणावरून प्रेयसापेक्षा श्रेयस हेच हितकर आहे आणि ते घडण्याकरता आपल्या झोपेचं रूपांतर तळमळीत हो हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना। हरिओम तत्सत्।
श्रीराम ओम स्वामी माधवनाथाय नमः ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। युवा स्नेह कार्यक्रमाच्या निमित्ताने अभ्यासाला घेतलेल्या सहा भक्त लक्षणांपैकी शेवटचे आणि आणखी एक महत्वाचे भक्त लक्षण म्हणजे मौनी। मौनी हे भक्त लक्षण भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात आले आहे। तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्ती मानमे प्रियो न रहा। गीता दर्शन या ग्रंथात स्वामीजी मौनी या लक्षणाबाबत सांगताना म्हणतात, मौनी म्हणजे मननशील आहे असा आणि जो आपली वाणी संयत वापरतो असा। मात्र मनन घडण्यासाठी आधी नियमित श्रवण केले पाहिजे। स्वामीजींनी एकदा प्रवचनात सांगितले होते, परमार्थात श्रवण मनन आणि ध्यान या तीनही गोष्टींची सांगड घालणे आवश्यक आहे। कुठलीही गोष्ट मनात ठसायला त्या गोष्टीचे नियमित आणि समर्पक श्रवण घडणे आवश्यक आहे। जून महिन्यात झालेल्या युवा स्नेह शिबिराच्या वेळी श्रवण कसे करावे याबद्दल स्वामीजी म्हणालेले, श्रवण हे शक्यतो एकाच पठडीतील एकाच व्यक्तीकडून सातत्याने करावे। येथे आपण सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करणे अपेक्षित आहे, म्हणजेच श्रवण हा मननाचा बेस आहे असे म्हणता येईल। मौनी या भक्त लक्षणात भगवंतांना मौनीचे दोन अर्थ अपेक्षित आहेत। मौनी म्हणजे सतत ईश्वराचे मनन करणारा किंवा जो मननाद्वारे ईश्वराशी एकरूप होऊ इच्छितो असा। या अंगाने प्राथमिक अभ्यास कसा करता येईल यावर जेव्हा चिंतन केले त्यावेळी काही मुद्दे ठळकपणे जाणवले। नामस्मरण हे त्यातील एक होऊ शकते। गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंताचा नामाचा प्रेमपूर्वक उच्चार हे एक प्रकारे मौनच आहे। त्याप्रमाणे दिवसभरात स्वामीजींचे स्मरण राखण्याचा प्रयत्न करते। यातही असे जाणवते, जर श्रवण नियमित घडत असेल तर अनुसंधानही आपोआप घडते। योगायोगाने या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प ही साक्षीत्व आहे। मौनी या लक्षणात साक्षीत्वाचा निर्विचारतेचा अभ्यास अभिप्रेत आहे। आपल्या मनातल्या अनावश्यक विचारांकडे साक्षीत्वाने पाहणे तटस्थपणे पाहणे अभिप्रेत आहे। मौनीचा साक्षीत्वाच्या दृष्टीने विचार करताना मला येथे दोन प्रसंग सांगावेसे वाटतात। सुरुवातीला एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट समजायला थोडा अवघड जायचा आणि त्या सब्जेक्टच्या मॅमही स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याचे थोडे दडपणच यायचे। काही प्रॅक्टिकल्स अशीच गेल्यावर मी ठरवले की हे प्रॅक्टिकल सुरू व्हायच्या आधी आणि झाल्यानंतर स्वामीजींचे स्मरण करायचे। ते प्रॅक्टिकल करत असताना त्याकडे अतिशय तटस्थपणे पाहायचे, पण त्यात 100% एफर्ट द्यायचे। तसे मी करायला सुरुवात केली त्याला माझ्या लक्षात आले की आपण याकडे तटस्थपणे पाहू शकतो आणि तटस्थपणे पाहिल्यामुळे आपसुकच सुरुवातीला मला जे दडपण यायचे तेही कमी झाले। दुसरा प्रसंग दिवाळीमधला। त्या काळात आई मला आणि भावाला काही कामे वाटून जाते, पण आपल्याला मिळालेली कामे ही जास्तच आहेत त्याच्यापेक्षा असे वाटून बऱ्याचदा वाद घडतो। या दिवाळीत मी एका दिवशी ठरवले, आज जी काय कामे आपल्याला दिली आहेत ती पार्ट्समध्ये डिवाइड करायची। कुठलंही काम सुरू व्हायच्या आधी करायच्या आधी आणि नंतर 2 मिनिटं कसलाही विचार करायचा नाही। त्या दिवशी दिवसभर तसे करण्याचा प्रयत्न केला। ऍट द एंड मला आधीच्या दिवसात आणि त्या दिवसात बराच फरक जाणवला। एक म्हणजे अनुसंधान जास्त वेळा राखले गेले होते, तसेच दिवसातील बऱ्याचशा कामामध्ये निर्विचारतेचा प्रयत्न केल्यामुळे एरवीपेक्षा कामाचा बराच कमी क्षीण आला होता आणि कामावरून जे काही वाद घालण्यात मी एनर्जी वाया घालवत होते तेही बऱ्यापैकी कमी झाले होते। स्वामीजी म्हणतात, मननात एखादी गोष्ट मननाद्वारे मनात ठसवणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्याचे आचरणात रूपांतर होणेही महत्वाचे आहे। मौनी यात दुसरा आणखी एक महत्वाचा अर्थ म्हणजे आपली वाचा संयत पद्धतीने वापरणारा असा, ज्याचा पर्सनली मला अतिशय तीव्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे असे वाटते। यातही 2 प्रकारचे मौन असते। एक म्हणजे वाचेवर पूर्ण संयम असणे, जसे की स्वामी माधवनाथ दर मंगळवारी पूर्ण मौन पाळत असतात, आणि दुसऱ्या प्रकारचा अभ्यास म्हणजे आवश्यक तेवढेच बोलणे। गोंदवलेकर महाराज मौनाचे महत्व सांगताना म्हणतात, मनात जळफळ ठेवून अबोला धरणे हे मौन नव्हे, तर न बोलण्याने वाचणारी शक्ती, बुद्धी व वेळ परमात्मा चिंतनाकडे लागावा आणि मन स्वस्थ व एकाग्र व्हावे हा मौनाचा खरा अर्थ आहे. याप्रमाणे समोर आलेल्या विचारावर खरंच आपले मत देणे आवश्यक आहे का याचा विचार केला गेला. हा अभ्यास कधी जमला कधी नाही, पण जेव्हा जमला त्याला खरोखरच संयत वाचा आणि विचार हे किती गरजेचे आहेत हे कळू लागले. या सर्वच भक्त लक्षणांचा अभ्यास करताना 15 ते 25 या वयोगटातील साधकांचा आपण काय करतो, काय केले पाहिजे, अजून किती केले पाहिजे याचा एक आढावा घेतला गेला. शेवटी स्वामीजींच्या चरणांचे स्मरण करून स्वामीजींवरील निष्ठा अजून दृढ होत जावी ही प्रार्थना करते. हरिओम.
सुरुवातीला अवघड वाटणारी ही भक्त लक्षणं या सर्व साधकांनी दिलेल्या वेळात सोपी करून सांगितली. साधनेतील शांती व्यवहारात कशी उतरायची याविषयीच्या युक्त्या या साधकांनी केलेल्या चिंतनातून आपल्याला मिळाल्या. ही भक्त लक्षणं आणि आपली कर्म करण्यामागची प्रेरणा हे एकमेकांना सुसंगत आहे का याचा आपण प्रत्येक वेळी झाडा घेत राहू. प्रत्येक कृतीतून चित्तशुद्धी कशी साधता येईल याकरता प्रयत्नशील राहू. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात भक्तांचे 4 प्रकार सांगण्यात आले आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. खर तर आपल्या सर्वांच्या भक्तीत भक्तीच्या प्रवाहाचा उगम तेव्हाच झाला जेव्हा आपल्याला परमपूज्य स्वामीजींनी कृपाळूपणे अनुभवित केलं. या प्रवाहाचं पात्र विस्तारणं आणि सखोलत जाणं हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. आर्तता ते ज्ञानी हा भक्ताचा प्रवास आहे. या प्रवासात आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या स्वामीजींनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत अशी मी त्यांना आता प्रार्थना करतो.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. वयवर्ष 16 ते 25 या वयोगटाचा कार्यक्रम चाललेला आहे. याच्यावर माझा ऐकताना विश्वास बसत नव्हता. इतकं चांगलं निरूपण किंवा विचार व्यक्त करणं असं तुमच्या सर्वांकडून झालं. मी मध्ये मध्ये लिहित होतो, त्याच्यात एकदा सगळा कार्यक्रम लिहून काढला की जो कायम माझ्या डायरीत राहील याच्यासाठी. तस ज्याच चांगलं बोलणं झालं त्याच्यावर एक टीक करायची असं मी ठरवलं. गायत्री तुझं झाल्याबरोबर प्रतीकच सूत्र संचालन आणि मला बोलायचं असल्यामुळं मी माईक लावण्याच्या गडबडीत टीक करायची राहिली. मी सगळ्या नावांवर टीक केली. तुमच्या सगळ्यांचे जे विषय होते, मैत्र, निरहंकार, दृढ निश्चय, दक्ष, अनपेक्ष आणि मौनी, हे भक्त लक्षणांमधले तुम्ही निवडलेले विषय देखील तसं पाहायचं झालं तर जीवन संपन्न होण्यासाठी म्हणून खरंच खूप चांगले असे होते. याच्यातला कुठलाही निवडला असता तरी चाललं असतं जे अनेक भक्त लक्षणं आहेत. पण मैत्र, दृढ निश्चय, दक्ष हे अतिशय व्यावहारिक विषय तुम्ही निवडले जे सगळ्याच वयोगटांकरता खरं सर्व जीवनाकरता आवश्यक आहेत. तसं निरहंकार, अनपेक्ष आणि मौनी हाही स्थूल तसं सूक्ष्म अभ्यासाकरता देखील फार महत्वाचे असे हे गुण आहेत. ही जी भक्त लक्षणं आहेत ती ज्ञानी भक्ताची लक्षणं म्हणून भगवद्गीतेत आलेली आहेत. तसे शब्द मात्र भगवद्गीतेत नाहीत. पण ही ज्ञानी भक्त लक्षणं आहेत. याचं कारण असं की 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड संपत असं विद्वानांचं पंडितांचं मत आहे. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांती ही अनंतरम. हा जो 12वा श्लोक आहे जो कोणी प्रतीकनी सांगितलं की किल्लीचा श्लोक आहे अथवा अनिकेतनी मला वाटतं सांगितलं की इथून खरी भक्त लक्षणं सुरू होतात. ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानाचं अंतिम साध्य जी शांती ती फलत्यागानंतर मिळणारी शांती म्हणजे टिकून राहणारी शांती न मोडणारी शांती. ध्यानातली शांती भंग पावते. ध्यान संपलं की काही काळाने व्यक्ती अशांततेचा अनुभव घेऊ शकते. त्याचं वर खाली होऊ शकतं. पण कर्मफल त्यागात शांती ज्यांनी अनुभवली जो अनुभवतो त्याची शांती वर खाली होत नाही. तिला ध्यानाच्या शांतीचा पायाही असतो आणि व्यवहारामध्ये देखील ती टिकून राहते. आणि जी व्यवहारात टिकून राहते ती खरी शांती. मी अशी एक गोष्ट वाचली ती मला वाटतं स्वामीजींच्या ज्ञानेश्वर दर्शन ग्रंथामध्येही आलेली आहे की एक तरुण साधक हिमालयामध्ये साधनेसाठी म्हणून निघून गेला आणि कित्येक वर्षानंतर तो परत आला त्या गावात आपल्या मित्राकडे राहायला. त्याला सांसारिक जीवनाची सवय नव्हती. तो सकाळी उठून ध्यानाला बसला तेव्हा त्या मित्राचा धाकटा मुलगा हा सुरुवातीला काही काळ सकाळी रडला मग नंतर तो त्या दारापाशी खडखड करत होता एक कडी वाजवत होता. तेव्हा हा मित्र अत्यंत अस्वस्थ झाला आणि ध्यान सोडून बाहेर येऊन म्हणाला की किती आवाज आणि गडबड करतोय हा त्याला जरा सांभाळा माझं ध्यान देखील होत नाहीये. तेव्हा त्याचा मित्र असं म्हणाला की अरे हिमालयात जाऊन तू जे काही शिकलास ते एका लहान मुलाच्या कडी वाजवण्याने जर डिस्टर्ब होत असेल तर तू काय शिकलास मग त्याच्यापेक्षा आम्ही बरे असं अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. म्हणून शांती जरी झाली तरी ती शांती साधनेत मिळवलेली शांती व्यवहारात जर टिकली नाही तर त्या शांतीचा फारसा उपयोग नाही जीवनाला. उपासनेमध्ये शांती मिळवणारे खूप जण आहेत. ध्यानानंतर ध्यानात शांती मिळवणारे समाधान मिळवणारे नाम घेत समाधान मिळवणारे खूप आहेत. पण व्यवहारात जेव्हा स्वार्थ जवळ येतो मतलब जवळ येतो किंवा मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा त्यांची शांती पार कुठल्या कुठं निघून जाते. म्हणून फलत्यागानंतर मिळणारी शांती ही ज्ञानोत्तरच शांती आहे. त्याच्या आधी शब्दज्ञान अभ्यास ध्यान आणि कर्माचा अभ्यास हे सगळं झालेलं आहे आणि मग मिळालेली शांती. म्हणून हा 12व्या अध्यायातला 12वा श्लोक आहे. इथं भगवद्गीतेचं उपासना कांड संपत आणि भगवद्गीतेचाच एकूण ज्ञानामध्ये प्रवेश होतो ज्ञानकांडामध्ये प्रवेश होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं कांडत्रय निरोपिणी श्रुतीच ही कोडीस वाणी असं म्हटलेलं आहे. गोजीरवाणी जणू ही श्रुतीच आहे ज्याच्यामध्ये कर्म कांड उपासना कांड आणि ज्ञान कांड असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी भक्त लक्षणं आहेत ही ज्ञानी भक्त लक्षणं या सदरामध्ये येतात. असं असल्यामुळंच या भक्त लक्षणांचा थेट अभ्यास करू असं म्हटलं तर त्याच्या मागे ज्ञान मिळवण्याच्या परंपरेचाही अभ्यास गृहित आहे. तो अभ्यास न करता एकदम अद्वेष्टा सर्व भूतानाम असा अभ्यास करता येत नाही. याचं कारण अंतःकरणात चित्तामध्ये जर द्वेष भरून राहिलेला आहे आणि त्या द्वेषाची नीट सोय लावता येत नसेल, त्याचं निरसन कसं करायचं याची कोणतीही कल्पना नसेल, तर नुसतं मला मी अद्वेष्टा व्हावं असं वाटल्यामुळं मी अद्वेष्टा होऊ शकत नाही. मी सर्वांशी मैत्रपूर्ण माझं वर्तन असावं अशा नुसत्या संकल्पांनी सर्वांशी माझी मैत्री होऊ शकत नाही. सर्वांच्या बाबत मी करुणा असावी, शिक्षा किंवा कठोरता किंवा टीका ही नसावी असं केवळ ठरवल्यामुळं तसं करता येत नाही. ही अडचण आहे आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे या भक्त लक्षणांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास साधनेचा अभ्यासच ठरतो. भक्त लक्षण ही साधनेचा परिपाक म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचाही परिपाक म्हणून शांती आणि शांत झालेल्या पुरुषाची ही लक्षण आहेत. मग 13वा अध्याय काय आहे? 13व्या अध्यायामध्ये अशा शांत झालेल्या ज्याला ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे अशा ज्ञानी पुरुषाची अजून वर्णनं किंवा लक्षणं सांगितलेली आहेत. इथं ज्ञानी भक्त असा शब्द वापरला तर तिथं ज्ञेय प्राप्त करून घेणारा जो ज्ञानी आहे तो कसा अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही अर्जवम अशा गुणांनी संपन्न असतो असं 13व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे. त्यामुळं उघडच आहे की एका बाजूनी या भक्त लक्षणांचा म्हणजे ज्ञानी भक्ताच्या लक्षणाचा गुणांचा अभ्यास किंवा चिंतन ही गोष्ट करत असताना हे गुण मिळवण्याची खरी किल्ली मात्र कर्मफल त्यागात आहे आणि साधनेमध्ये आहे. अशा दोन गोष्टींमध्ये आहे. म्हणून या लक्षणांचा प्रत्यक्ष अभ्यास संभवतो आणि अप्रत्यक्ष अभ्यास संभवतो. जसं आपण द्वेषरहित जीवन जगायचं असं ठरवून संकल्पानी आलेली द्वेषभावना बाजूला सारणं, ती सौम्य करणं, निरस्त करणं असं करण्याचा अभ्यास होता होईल तो करायचा. आणि दुसरं म्हणजे जेणेकरून द्वेषच उत्पन्न होणार नाही अशी स्थिती प्राप्त करण्यासाठी साधना करायची. या साधनेचं वर्णन देखील या टप्प्यावर भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे अतिशय समावेशक असं केलं. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी घेतल्या. दुसऱ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत आलेल्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करून साधना आपल्या समोर या अध्यायामध्ये ठेवली. आणि या साधनेनी ही लक्षणं अंगी बाळण्यासाठी म्हणजे बाहेरून नव्हे तर आतून ही निर्माण होण्यासाठी म्हणून उपयोग होईल. त्याच्याकरता जो श्लोक महत्वाचा आहे तो श्लोक म्हणजे तुम्ही अभ्यास करून आणि चिंतन अतिशय उत्तम व्यक्त करून या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रवेश केलेलाच आहे. अजून या विषयामध्ये कसा प्रवेश करता येईल एवढंच मला तुम्हाला सांगायचं. म्हणून हा श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागहा त्यागात शांतीही अनंतरम हा समेवर येणारा आणि उपसंहाराचा असा श्लोक आहे. पहिल्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत जे काही सांगून झालं त्या सगळ्याचा परिपाक म्हणून तो शांती कशी प्राप्त करतो हे भगवंतांनी सांगितलं. पण पहिल्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत जो अभ्यास झाला तो अभ्यास भगवंतांनी एक दोन श्लोकांमध्ये त्याच्या आधी सांगितला आणि त्या अभ्यासाचा परिपाक म्हणून अशा कर्मफल त्यागाने शांती प्राप्त होते. तो श्लोक असा आहे की कोणता, ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्परहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. माझ्या ठिकाणीच जनी मन ठेवलेलं आहे असा. मय्या वेशित चेतसम ने मन. सर्व कर्म मला अर्पण करून करणारा, मला अर्पण करणं किंवा माझ्या ठिकाणी त्या कर्मांचा संन्यास करणं म्हणजे अर्पण करणं. ये तू सर्वाणी कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा, त्याच्या जीवनाचा हेतू मी प्राप्तव्य असाच आहे. शॉर्ट टर्म हेतू तर असतीलच जीवनाचे. जसं परीक्षा दिल्यानंतर परीक्षेचा हेतू पास होणं हा किमान तर प्रत्येकाचाच आहे. हा शॉर्ट टर्म हेतू हा इतका दुर्लक्षित करण्यासारखा नाही, नाही का? आणि असे बदलत जाणारे शॉर्ट टर्म जे हेतू आहेत किंवा साध्य आहेत ती जीवनात तितकीच महत्वाची असतात, ती दुर्लक्ष करता येण्यासारखी नाहीत. पण हे मत पर असं जे म्हटलेलं आहे ते एकूण जीवनाचा रोख जर पाहिला. आता माझ्या वयामध्ये मी मॅट्रिक मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास व्हावं हा जीवनाचा अंतिम, एकदा ती दशा ओलांडून आता नोकरीही सोडून बसल्यानंतर मॅट्रिक पास होणं हा काही जीवन हेतू माझा असूच शकत नाही. त्या त्या वेळेला ते जे जीवन हेतू असतात त्याचं त्या त्या वेळेला महत्व आणि नंतर ते जीवन हेतू देखील राहत नाहीत, इतके ते मागे पडणं असं जीवनात चालू असत. जसं स्वामीजी म्हणतात की तुम्हाला मुंबईला जायचंय तर तुम्ही कर्जतला उतरून वडे खाऊ शकता, स्वामीजी म्हणतात बरं का, म्हणून तुम्ही उतरून खा समान म्हणायचं नाहीये. तुम्ही कर्जतला उतरून वडे खाऊ शकता पण त्या वड्यापोटी गाडी चुकता कामा नाहीये एवढं लक्षात ठेवा असं म्हणायचंय. कारण जर गाडी चुकली तर वडे खाणं याकरता आपण प्रवासाला सुरुवात केलेली नाहीये. तसं मत पर हे जीवन आहे, हे अंतिम ध्येय आहे आणि गाडीतून उतरून वडे खाणं हे जसं आहे ना तर तशीही वेगवेगळी जीवन ध्येय आहेत. आम्ही इकडे जातो ना वाईला शिरवळच्या तिथं, तर ते शिरवळ ओलांडल्यानंतर एक वडापाव मिळण्याचं एक दुकान आहे. काय नाव रे त्याचं? श्रीराम वडापाव. तिथं खूप गाड्या उभ्या असतात. पण आणि कुठंतरी जाणं आणि जाता जाता थांबणं एवढाच त्याचा उद्देश जसा असतो तसं किंचित काळ थांबून डिग्री घेणं आणि परत गाडीत बसणं. मग नोकरी वगैरे करणं, नोकरी करत असताना देखील मधून मधून उतरायचं एखाद्या ध्येयापाशी, जसं लग्न झालं आणि गाडीत बसला परत. मतपर हा प्रवास चालू असला पाहिजे. अशी प्रत्येक जी ध्येय आहेत तर त्या ध्येयांकरता ती मिळवणं शॉर्ट टर्म जी आहेत ती आणि पुढे जाणं अशा प्रकारचं जीवन जगताना सर्व कर्म मला अर्पण करून करणं म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीनी सर्व कर्म करणं. आपल्याला करत असताना कळत नाही पण करत असताना तसा हेतू ठेवणं. बघा आता मगाचच मी मॅट्रिक पास झालोय बरं का. मॅट्रिक पास झालो हे जे उदाहरण आहे तर हे आत्ता या क्षणाला ईश्वरार्पणच आहे. तसं जर म्हटलं तर या क्षणाला ते कर्मही राहिलं नाही, त्याचं फळही त्या फळाच्याही पुढची फळं मिळाली. आता हे कर्म ईश्वरार्पण केलं तर ही अशी नंतर ईश्वरार्पण न करता कर्म करतानाच ईश्वरार्पण बुद्धीने करणं. कारण नंतर कशी अर्पण करणार, त्यावेळेला जर पूर्णपणानी फळाचा भाव असेल तर ते फळच निरस्त होऊन जातं. म्हणून कर्म करत असतानाच अर्पणाचा भाव, ते तुम्हाला संपूर्ण फळ मिळून देईल, बाह्य फळ संपूर्ण मिळून देईल, पण करत असतानाच त्याच्यात न गुंतणं असं भगवद्गीता सांगते. मग हे अर्पण करायचं तर जीवन जगायचं कशा करता, तर परमात्म्या करता, परमात्म प्राप्ती करता. म्हणून मत्पराहा हा शब्द आला. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत. परमेश्वराप्रित्यर्थ जीवन असलं आणि सगळी कर्म ही त्याच वेळेला अहंकाराचा त्याग, फलत्याग म्हणून ईश्वरार्पण बुद्धी अशा प्रकारे करत असला तरी देखील ईश्वर माहित नाही, मग कशी अर्पण करणार. ज्याला अर्पण करायची तो कोण हेही कळत नाही, माहितच नाही, त्याला पाहिला नाही, त्याचा अनुभव नाही. आणि तो प्राप्तव्य आहे असं अगदी पक्क जरी ठरलं तरी देखील तो नक्की कोण आहे, कुठं आहे, जो प्राप्तव्य आहे तो भेटणार कुठं, याच्या संबंधी सांगोपांग माहिती नाही. हे सर्व काम ध्यान करतं. अनन्य योगानी माझं ध्यान करत असे भगवद्गीतेचे शब्द आहेत. म्हणजे त्या ईश्वराशी मी मुळातच अनन्य आहे, माझी जाणीव ही ईश्वरानीच भरलेली आहे. माझं चालणं बोलणं विचार करणं हे त्याच्या सत्तेवर घडतं आहे. ज्याच्या सत्तेवर घडतं आहे त्याला ओळखणं, त्याच्याशी तदाकार होणं याकरता म्हणून ध्यान. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत असे भगवद्गीतेचे शब्द आहेत. या ध्यानामध्ये अर्थातच मनाचं संयमन येतं, तर्क इंद्रिय त्यावेळेपुरती विषयाकडे न वळणं हे ध्यानामध्ये येतं. तसं ध्यानामध्ये योगस्तु चित्तवृत्ती निरोधाहा, चित्तवृत्तींचा निरोध होणं, चित्तवृत्ती बंद होणं, विचार थांबणं. आपण जागे असताना विचार मात्र अजिबात नाही. अमन असं होणं, मनारहित आपण आहोत पण मन नाही अशी स्थिती अनुभवाला येणं. आणि हा जो द्रष्टा आहे आपण, विचारांचा द्रष्टा, विचाररहिततेचा द्रष्टा, त्या द्रष्ट्याला आपणच परमात्मा आहोत अशा प्रकारचा भाव निर्माण होणं किंवा स्वरूप सुख त्यांनी अनुभवणं हे आहे ध्यान. या ध्यानाचा आणि जे मत पर म्हटलेलं आहे भगवंता करता जीवन किंवा परमात्म्या करता जीवन याचा एकमेकांशी खूप संबंध आहे. ध्यान जो नीट करतो तर तो जीवनामध्ये परमात्म प्राप्ती हेच माझं उद्दिष्ट आहे असंही ठरू शकतो. पण जो परमात्म प्राप्ती हे उद्दिष्ट आहे असं म्हणतो आणि ध्यान करत नाही तो परमात्मा प्राप्त करणार कसा. म्हणून मत पर आणि ध्यान यांचा अन्योन्य संबंध आहे. तसं मत पर ध्यान आणि कर्म यांचाही खूप संबंध आहे. कारण जी कर्तव्य कर्म आहेत ती चोख केली, विधी गौरवपूर्वक उत्तम शृंगारून केली, सद्गुणांसकट केली, म्हणजे कर्मांमध्ये जे सद्गुण असतात, वेळ पाळणं, शिस्त, त्या कर्माचं ज्ञान, हे कर्मांमधले गुण आहेत. कर्म करत असताना वेळ वाचवून अचूक कर्म करण्याची कला, संपादन करणं, हे स्थूल मानानी कर्मांमधले गुण आहेत. ते गुण आणि कर्म इंद्रिय करत असताना देखील मानसिक भाव काय असावा. आपण म्हणजे यंत्र नाही केवळ इंद्रिय कर्म करतील, त्याला मन ही आहे कर्म करणाऱ्याला. त्याचं मन कसं असेल? त्याचं मन जर अहंकार रहित असेल, त्याचं मन जर ईश्वरार्पण बुद्धीनी युक्त असं असेल, ईश्वर प्राप्तीचा हेतू असेल त्याच्या मनामध्ये, तसं फलत्याग मगाशी मी जे म्हंटल तसा फलत्याग आरंभीच करून चुकलेला आहे, कारण फार मोठ्या फळाकरता त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून ही जी फळं आहेत ही फळं त्यागतो याचा अर्थ त्याला फार महत्व न देता तो कर्म करतो. अशा भावनेनी जर कर्म केली तर कर्मातलं कर्माप्रमाणे त्याच्या अचूकतेप्रमाणे यश मिळेल. जे यश मिळेल अथवा अपयश मिळेल ते त्याच्यातल्या सूक्ष्म पारमार्थिक भावनेमुळे पचवण्याची शक्ती मिळेल. यश ही पचवता आलं पाहिजे, अपयशही पचवता आलं पाहिजे. शिवाय कर्म करत असताना कर्म तितकं फळ असा कर्माचा न्याय कधी कधी दिसत नाही. जसा अभ्यास सगळेच करतात पण पहिला नंबर एखाद्याचाच येतो, प्रत्येकाचा येत नाही. अशा प्रकारे अभ्यास सगळे करतात, परीक्षेला सगळे तयार होतात, पण एखादा परीक्षेपूर्वी आजारी पडतो त्याची परीक्षाच बुडते. असं जे प्रारब्ध म्हणून मानावं लागतं, अनपेक्षित अडचणी म्हणून मानाव्या लागतात, तोही कर्मप्रकारच आहे. आणि याही वेळेला स्वतःला उत्तम रीतीने एका योग्य बोधानी राखून कर्माला यशाला अपयशाला दैवाला तोंड देता आलं पाहिजे. दैव याचा अर्थ एकाच वेळेला आपण जसा प्रयत्न करत असतो तसे जगामध्ये अनेक कर्म चालू असतात, त्या कर्मांच्या एकूण प्रभावानी किंवा परिणामानी आपलं कर्म अपेक्षित परिणाम देत नाही, त्याला दैव असं म्हणतात. एकदम कोणीतरी दुसराच येतो, तो इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होतो, असं काहीतरी घडून जातं. आपण बाहेर पडलेले असतो आणि मोठ्याच्या मोठा ट्रॅफिक जाम असतो, आपण अगदी जेमतेम बाहेर पडलेले असतो आणि गाडी चुकते. सृष्टीमध्ये इतकी अगणित कर्म चाललेली असतात की त्या कर्मांमुळे आपल्या कर्माला कधी यश मिळतं कधी अपयश मिळतं, त्याला दैव असं म्हणतात. ते तो आपल्या कर्तृत्वाचा भाग मुळीच नसतो. अशा प्रकारे स्थूलमानाने उत्तम कर्म करणं, त्या कर्माप्रमाणे जे यश मिळेल ते त्या कर्माचं एक स्थूल आणि प्राथमिक ध्येय म्हणून असणं, ते यश अपयश पचवता येणं, आणि त्याकरता अनन्य योगाने ध्यान आणि आत्मानुसंधान म्हणजे मत पर राहणं ही परमार्थता जी आहे ती कर्माकरता अत्यंत आवश्यक राहते, तरच समाधान मिळू शकतं. बाराव्या अध्यायातला 12वा श्लोक देखील कर्मफल त्यागानंतर शांती असं सांगतो. आणखी एक महत्वाचा शब्द या अभ्यासामध्ये आला, तो म्हणजे उपासते. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा, दुसरा शब्द. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, तिसरा शब्द. आणि उपासते, उपासना देखील त्याच्या जीवनामध्ये असते. उपासना नसेल तर आपल्या स्वतःला प्राधान्य, कधी कधी ज्ञानी किंवा विवेकी किंवा चिंतनशील मनुष्य देखील अहंतेनी ग्रस्त असण्याची शक्यता असते. म्हणून सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. सगळं ज्ञान माहीत असताना देखील प्रत्यक्ष झिजणं महत्वाचं आहे, सेवा महत्वाची आहे. सत्कार्याची सेवा, सद्गुरूंची सेवा, परमात्म्याची सेवा, परमेश्वराची सेवा, शरीर परिश्रम त्याच्या करता, या गोष्टी जर जीवनात नसतील तर केवळ तत्वज्ञ हा सर्व साधू शकत नाही. जीवन हे अशा रीतीने अपेक्षा करतं तुमचा तुम्ही जर निरहंकार असाल, इथं आहे निरहंकार, हा निरहंकारी पुरुष नुसता मी निरहंकारी आहे म्हणून सिद्ध होत नाही, तर तो खरच कसा सेवेकरता धावून जातो की नाही, सेवा कशी करतो, याच्यावरच निरहंकारिता अवलंबून आहे। असं असल्यामुळं उपासना हा त्याच्याकरता प्रशस्त मार्ग सांगितलाय। माणसाने माणसाची सेवा करण्यापेक्षा सर्वात सुरक्षित पहिला उपाय मूर्तीची सेवा करावी। माणसाच्या ठिकाणी दुर्गुण असू शकतील किंवा ज्याची सेवा आपण करतो तर तो आपली सेवा एक्सप्लॉइट करून घेण्याची ही शक्यता असते। तुम्ही भले पारमार्थिक भावामध्ये असाल, म्हणून देवाची सेवा करणं, सद्गुरूंची सेवा करणं, संतांची सेवा करणं, एवढी सेवा प्राथमिक सेवा म्हणून आहे, मग सत्कार्यामध्ये सेवेनी असणं। अशा प्रकारे जो करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन भजन, नाम, कीर्तन अशा ज्या गोष्टी म्हटले त्याच्यामध्ये रंगून जातो, या चार गोष्टींनी आणि ज्यांनी मन भगवंताला अर्पण केलेलं आहे, ही पाचवं लक्षण, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसा, मालाच जो मन अर्पण करतो, माझ्या ठिकाणी जो मन ठेवतो, अशी ही पाच लक्षणं आहेत। त्या पाच लक्षणांनीच श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, अभ्यासापेक्षा ज्ञानपूर्व अभ्यास जास्त चांगला, ज्ञानपूर्वक ज्ञानापेक्षा ध्यान हे अधिक चांगलं, म्हणजे ज्ञान नको असं नव्हे, एकाच्या पुढे एक ध्यान केलं तरी कर्मफल त्याग हवा आणि त्याच्यातून मिळणारी शांती ही या प्रकाराने मिळते। याचा अभ्यास केला की हा या अंतरंग अभ्यासामुळे तो आपला आपण अद्वेष्टा होतो। म्हणून एक उपाय म्हणजे अद्वेष्टा राहण्याचा संकल्प करणं आणि दुसरा म्हणजे ज्या योगे अद्वेष्टा राहणार अशा मूळ गोष्टीचा अभ्यास करणं। आत्मानुसंधान साधत जो चिंतनानी चिंतनादी या गोष्टींनी मतपर होण्याचा प्रयत्न करतो तो अंतर अनुभवानी आपणच तत्वत सर्व ठिकाणी आहोत किंवा परमात्माच आपल्या सकट सर्वांच्या अंतर्यामी आहे असा बोध प्राप्त करून घेतो, म्हणून तो सहजच अद्वेष्ट होतो। संकल्पानी अद्वेष्ट होणं आणि साधनेनी गुण संपादन करून अद्वेष्ट ही स्थिती प्राप्त करणं, दोन्ही बाजूनी हा प्रयत्न करता येणं शक्य आहे। तसंच अशीच व्यक्ती मैत्र सर्व जगताविषयी अत्यंत मित्रतेचा भाव, तुका म्हणे एक्या देहाचे अवयव, जसा हा हात या हाताचा मित्र असतो, डावा हात उजव्या हाताचा द्वेष करत नाही की याच्याकडूनच जास्त याच्यावरच जास्त भरोसा आहे, हा जो देही आहे आत त्याचा मला तेवढं महत्व दिलं जात नाही असं डावा हात समजत नाही आणि उजवा हात देखील, डावा हात वैषम्य करत नाही आणि उजवा हात देखील डाव्या हाताच्या तुलनेनी आपण श्रेष्ठ आहोत असं समजत नाही, या दोघांचं मैत्र आहे। हात असं समजत नाहीत की आपण काम खूप करतो म्हणून खरं म्हणजे हा देही जिवंत आहे, पण जिभेलाच जेवणाच्या वेळेला जास्त महत्व, मला काहीच नाही। तुमच्या हातावर जर एक असा गरम गरम पदार्थ कोणीतरी दिला, माहित नसतं की गरम आहे असं एखाद वेळेला घडतं की कोणीतरी एकदम हातावर देतं आणि किंवा आपण उचलतो आणि गरम आहे असं वाटतं, तर हात असं म्हणत नाही की ही जीभ फार भाव खात होती काय, द्या तिच्यावर टाकून होता तो पदार्थ, आपल्याला श्रेष्ठ समजत होती, हात तो पदार्थ झटकून खाली टाकेल। असं सर्व इंद्रियांचं जसं एकमेकांशी मैत्र आहे तसं मैत्र त्या भावनेनी मैत्र एका देहाचे अवयव असावेत अशा प्रकारचं मैत्र सर्वांशी संपादित होणं हे आत्मानुसंधानाचं फलित म्हणून प्राप्त होतं। तसं कर्माची काही फलित आहेत, कर्म करत असताना सुख आणि दुःख प्राप्त होत असल्यामुळं सुख आणि दुःख हे सम मानणं हे जे भक्ताचं लक्षण आहे ते कर्म करता करताच त्याला उमगतं. तो कधी कधी सुखी होतो, कधी कधी दुःखी होतो, पण एका योग्य बोधानी कर्म करत असताना फलत्यागपूर्वक सम सुख दुःखेशु हे लक्षण त्याच्या ठिकाणी सहज निर्माण होऊ शकत. तस संतुष्ट हा सततम, सतत संतुष्ट असणं, चिंतनाच्या वेळेला संतुष्ट असणं निराळ, भक्तीच्या वेळेला संतुष्ट असणं निराळ, ध्यानाच्या वेळेला संतुष्ट असणं निराळ, पण कर्माच्या वेळेला देखील संतुष्ट असणं. कित्येकांना स्वतःच्या कर्माचं वैषम्य तरी वाटतं किंवा याच्याऐवजी तसं हवं होतं, तशी परिस्थिती हवी होती असं वाटतं. हे भक्त लक्षणांच्या विपरीत आहे, ज्ञानाच्या विपरीत आहे. म्हणून जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचा अभ्यास कर्मातून जातो. संतुष्ट सततम मग योगी हे भक्त लक्षण मात्र ध्यानाच्या ठिकाणी जातो. यतात्मा दृढ निश्चय हा ध्यानाच्या ठिकाणी हे लक्षण जातं. मय्यर्पित मनोबुद्धी ही उपासनेच्या ठिकाणी जात. अशा प्रकारे ही जी भक्त लक्षणं आहेत ही भक्त लक्षणं या पाच साधनांच्या प्रकारांमध्ये सहज मिसळून जातात. या साधनांचे परिणाम म्हणून ही भक्त लक्षणं असं देखील अगदी निश्चित म्हणता येतं. तसं उपासनेचा देखील एक परिणाम म्हणून तो मौनी होतो. उपासना ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये भगवंताकरता शरीर परिश्रम करणं आणि त्याच्यामध्ये संतोष मानणं, त्या परिश्रमामध्ये आपल्या स्वतःच्या भोगामध्ये परिश्रम करण्यात संतोष हा एक प्रकार आहेच. जसं इथून धावत पळत एका टॉकीजमध्ये जायचं, तिकीट मिळत नाहीये, दुसऱ्या टॉकीज तिथं मिळत नाहीये, हा सिनेमा अजून कुठं लागलाय, धावत पळत तिथं गेला, घाईघाईनी गाडी चालवत आणि खूप मोठा परिश्रम केला आणि तिकीट मिळवलं. वाह काय आज एवढ्या ठिकाणी फिरलो पण मिळालं तिकीट असं म्हणाला. ही जी संतुष्टता आहे ही संतुष्टता आणि विषयाचा प्रत्यक्ष लाभ काहीही नसताना शरीर परिश्रम केलं त्यामुळे चित्तशुद्धी झाली आणि संतुष्टता लाभली, ही संतुष्टता याच्या श्रेणीत फरक आहे. आज इथं सेवेचं कार्य झालं, ही सगळी इमारत धुवून पुसून काढली सगळ्यांनी, तर कसं बरं वाटलं, कसं समाधान झालं ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांना. अशा प्रकारे पारमार्थिक भावामध्ये असणारी जी संतुष्टता आहे ती संतुष्टता उपासनेनी प्राप्त होते. इथं कर्म आणि उपासना यांची ही सांगड बसते. असं असल्यामुळं ही जी आत्मानुसंधान किंवा मत्पर होणं किंवा कर्म उत्तम रीतीने करणं, भगवत प्राप्ती प्रित्यर्थ करणं, तसं अनन्य योगाने ध्यान करणं आणि उपासना करणं आणि मनामध्ये तोच हवा आहे, तोच प्राप्तव्य आहे असा नेहमी भाव ठेवणं, या भावानी जीवन यशस्वी होतो, तो शांतीला प्राप्त होतो आणि मग त्याच्या ठिकाणी काही लक्षणं दिसायला सुरुवात होते. ती लक्षणं त्याच्या पूर्वाभ्यासानीच त्यांनी मिळवलेली असतात. ती अद्वेष्टा सर्व भूतानाम, मैत्रहा करुण एवच, निर्ममो निरहंकारहा, समदुःख सुख क्षमी, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मद भक्ता समय प्रिया यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मे प्रियो नरा. ही जी भक्त लक्षण आहेत ही भक्त लक्षण जी ज्ञानी भक्ताची लक्षण आहेत ती साधनेनी अशा रीतीने प्राप्त होतात. म्हणून आपलं जीवन आणि तुम्ही तर 16 ते 25 या वयोगटातली मुलं या प्रकाराने चिंतन प्रगट करू शकता हे खरं म्हणजे इथं आपल्या या साधक विश्वामध्ये घडणार स्वाभाविक आश्चर्य आहे. स्वाभाविक आश्चर्य मी म्हणे, कारण ही गोष्ट 1978-77 सालपासून चालू आहे आणि याच्यातून अनेकांची जीवन घडलेली मी पाहिलेली आहेत. तुमचीही जीवन तशीच घडणार याच्याविषयी मला काही शंका नाही. ज्याला समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले असं समर्थ म्हणतात. ज्यांना समजलं आणि ज्यांनी तसं वर्तन केलं ते भाग्य पुरुष होतात. तशा प्रकारे ज्यांना हे समजलं ते वर्तन करण्याची खूप शक्यता, ज्यांना समजलंच नाही ते वर्तन काय करणार. असं असल्यामुळं या भक्त लक्षणांची एक बाजू जी तुम्ही सांगितली ती दुसरी साधना विषयक बाजू तुम्हाला सांगावी असं मी ठरवलेलं होतं. हा कार्यक्रम देखील जे इथं लिहिलेले याच्याप्रमाणे 7:15 सूत्रसंचालन प्रतीक म्हणजे साधारण 2 मिनिटाचं असेल 7:17 असं. मी 3 मिनिटं उशिरा आलो आज, तर बरोबर 7:20 माझ्या हातात माईक आला बोलण्यासाठी. म्हणून याच्यावरून देखील तुम्ही तयारी किती व्यवस्थित केलेली होती आणि किती मिनिट टू मिनिट केलेली होती हे माझ्या आपोआप लक्षात आलं. अशा तऱ्हेने सर्व अंगानी हा अभ्यास चांगला झाला. हा जो अभ्यास काही जणांनी प्रगट केला याच्यामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही अनेकांना सामावून घेतलेलं होतं ना. काही मंडळींना सामावून घेऊन मग रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काही मंडळी बोलली, त्यामुळं बऱ्याच मंडळींकडून याच्यावर चिंतन इथं येणाऱ्या तरुण मुलांकडून 16 ते 25 वयोगटातल्या अशा झालं आणि त्याच्यातल्या काही जणांनी ते प्रगट केलं ही एक मोठी गोष्ट आहे. 16 ते 25 वयोगटातली अनेक मुलं मुली मला इथं दिसत आहेत. माझ्या दृष्टीने ही केंद्राकरता तर एक भाग्याचीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या जीवनाच्या दृष्टीने सुद्धा निश्चितच अति भाग्याची अशी ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की या विचाराला धरून जीवन तुम्ही जगत राहा. जी अल्प उद्दिष्ट म्हणून मी म्हटलो शॉर्ट टर्म ध्येय, तर तीही ध्येयच असतात, कारण त्यांनी एकूण जीवनाची सुस्थिरता त्यांनीच ठरत असते, घडत असते. त्यामुळे त्याच्याकडे उत्तम लक्ष द्या. जो काही अभ्यास असेल, जे काही शैक्षणिक यश असेल त्याच्याकडे उत्तम लक्ष द्या. आपलं जे ऐहिक म्हणून ज्याला म्हणतात तर ते जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्यासाठी गुणांनी तयार होणं हे 16 ते 25 या वयोगटात होतं. या 25 वयोगटाच्या अलीकडं काय समजा 21-22-23 या दरम्यान काही जण नोकरीला अर्थातच सुरुवात होते. कारण आत्ता तुम्ही जे कराल त्याच्या आधारावर पुढचं तुम्हाला जीवन एक प्रापंचिक सांसारिक असं एक जीवन त्याची सुरुवात आहे. 35 पुढे ते काही प्रमाणात स्थिर व्हायला सुरुवात होते. असे हे जे वयोगट आहेत या वयोगटामध्ये त्या त्या वेळेला जे जे करावं लागेल ते सगळं उत्तम रीतीने करणं हे आपलं कामच आहे. पण जसं अभ्यास तुम्ही करता, अभ्यास करता तर तो अभ्यास तुमचं एक जी शैक्षणिक पात्रता आहे त्या पात्रते करता आणि पुढे एका सुस्थिरते करता. तसंच नोकरी ही आहे. नोकरी ही कौटुंबिक सुस्थिरतेकरता अतिशय गरजेची आहे. पुढे लग्न इत्यादी या गोष्टी देखील त्या त्या अंगानी असणारी कौटुंबिक सामाजिक व्यक्तिगत अशी जी गरज आहे त्यापोटी घडणारी गोष्ट आहे. याला त्या त्या वेळेचं महत्व निश्चितच आहे. अंतिम ध्येय जरी ते असेल तरी देखील मत पर होणं हे अंतिम ध्येय असेल तरी देखील अलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्तमात उत्तम करण्याचा त्या त्या वेळेला प्रयत्न करणं हे गरजेचंच आहे. आणि त्याबरोबरच हे जे जीवन आहे आता साधनेचं जीवन तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये मत पर होणं, कर्म करणं, ध्यान करणं, उपासना करणं आणि मन खऱ्या अर्थाने भगवंतापाशी ठेवणं हे करून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी करता येतात हे तितकंच खरं आहे. यांचा एकमेकांशी विरोध नाही हेही जर लक्षात घेतलं तर हे ज्यांना समजलं अशा आणि त्याच्यावर ज्यांनी चिंतन केलं तसं वागण्याचा जे प्रयत्न करतात अशा तुम्हाला काही कमी पडणार नाही आयुष्यामध्ये. लौकिकार्थ अन्न मन मान धन हे तो प्रारब्धाधीन म्हटलेलं आहे ते तुम्हाला योग्य तऱ्हेने तुमच्या तुमच्या योग्यतेप्रमाणे मिळेल मिळो आणि मिळेल. आणि त्याच्या बरोबरीने जे इतरांना मिळत नाही असं आत्मसुख आत्मशांती पराशांती असं ते देखील तुमच्या जीवनामध्ये अवतरेल. हा मी तुम्हाला स्वामीजींना स्मरून आशीर्वादच देतो. हरिओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.